चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज शुक्रवार 22 जानेवारी 2021। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 2,930 रुपये ते 3,000 रुपये राहिला, तर 33 साखरेचा व्यापार 2,985 रुपये ते 3,070 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,090 रुपये ते 3,100 रुपये राहिला, तर 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये राहिला। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,215 रुपये, गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,101 रुपये, तर 33 साखरेचा व्यापार 3,111 रुपये होता। तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,225 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,275 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट $444.50 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 15.81 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.982 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.3511 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,796 रुपये, क्रूड WTI $51.88 होते। इक्विटी सेन्सेक्स 746.22 अंकांनी खाली येऊन 48,878.54 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 218.45 अंकांनी खाली येऊन 14,371.90 अंकावर बंद झाला।